வந்தே குருணான் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீகவரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. शिष्यानी देव कुठे असतो, त्याची भक्ती कशी करावी, त्याची प्राप्ती कशी करावी, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर समर्थांनी नवविधा भक्ती सांगायला सुरुवात केली. आणि त्यातली पहिली भक्ती श्रवण भक्ती ही मागच्या वेळेला आपण पाहिली. ज्ञान ग्रहणाचं साधन शब्द हे आहे. शब्दाखेरीज दुसरं कोणतंही ज्ञान ग्रहणाचं साधन नाही. फक्त तो शब्द जो ऐकणारा आहे आत, जीव चैतन्य रूपी मी, त्याच्यापर्यंत सुयोग्य पद्धतीने पोचण्यासाठी आणि त्याचा अर्थ देखील बुद्धीत प्रकाशित होण्यासाठी एकाग्र श्रवणाची गरज आहे. एकाग्र त्यांनी अत्यंत ओढीने श्रद्धेने ऐकण्याचा मोठा लाभ होतो. हा जो लाभ होतो त्यांनी आंतरव्यक्तीमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. ज्याच्याकडून आपण श्रवण करतो त्याच्यावर श्रद्धा बसायला सुरुवात होते. तसंच आपल्या जीवनाचा मार्ग देखील सुनिश्चित व्हायला मदत होते. आता आपण याच मार्गाने चालायचं अशा प्रकारचा निश्चय ऐकणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि तो अधिकाधिक ओढीनी एकतर श्रवण करायला लागतो आणि त्याच्या जीवनामध्ये देखील बदल कसा घडेल याचा तो विचार करायला लागतो. त्या बरोबरीने अजून एक गोष्ट घडते, ती म्हणजे ज्याच्या मुखातून आपण श्रवण करतो आहोत त्याच्याबद्दल अत्यंतिक प्रीती निर्माण होते, अतिशय श्रद्धा निर्माण होते. अलीकडच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तो जणू तुमचा रोल मॉडेल बनतो, त्याला अनुसरावं असं वाटायला सुरुवात होते. अर्थात सद्गुरु जर भेटले, सद्गुरूंच्या मुखातून जर कोणी श्रवण करत असेल तर अशा प्रकारचा परिणाम साधतो. आणि सद्गुरूंच्या मुखातून श्रवण करण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. सद्गुरूंच्या गावी आपण नसतो, आपण दुसरीकडे कुठेतरी असतो. गावी असलो तरी नेमकं त्याच वेळेला आपल्याला ऑफिसमध्ये जायला लागतं. ते जेव्हा बोलत असतात, ते जेव्हा सर्वांकरता उपलब्ध असतात, तेव्हा आपल्याकरता वेळ असणंही गरजेचं आहे. आपल्यापाशी वेळ नसतो. पण ज्यांना सद्गुरूच लाभलेले नाहीत आणि परमार्थाची आवड आहे आणि श्रवण करत आहेत, अशा साधकांना देखील श्रवणाने काही एक लाभ नक्कीच होतो. श्रवण करत असताना त्यांच्याही चित्तवृत्ती वेधल्या जातात. मग अशा व्यक्तींचं जे दैवत आहे, रोल मॉडेल, तर ते सगुण मूर्ती होऊन जातं. जसं रामचंद्रांविषयी अत्यंतिक प्रीती, श्रीकृष्णांविषयी अत्यंतिक प्रीती, भगवान शिवांविषयी दत्तांविषयी अत्यंतिक प्रीती असं त्यांच्या ठिकाणी निर्माण होतं. आणि अशी व्यक्ती देखील आपण जे ऐकतो आहोत आणि दैवत म्हणून जे सगुण आपल्याला भावतं त्या सगुणाची स्तुती करायला सुरुवात करते. जसं ज्ञानग्रहणाचं एकमेव साधन शब्द आहे तसं खूप प्रभावित झाल्यानंतर व्यक्त करण्याचंही एकमेव साधन वाणी आहे, परत शब्दच आहे. शब्दाखेरीज दुसरं कोणतं साधन आपल्या ठिकाणी नाही. इतरही साधन आहेत, ती साधनं नवविधा भक्तीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. कीर्तन भक्ती, विष्णोहो स्मरण, नामस्मरण भक्ती ही दोन वाणीची प्रधान साधनं आहेत. मग त्याच्यानंतर बुद्धीचं मनाचं देखील एक साधन आहे, ते आहे ध्यान. ते पादसेवन भक्तीमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि अर्चन, वंदन, दास्य ही सर्वेंद्रियांची साधनं आहेत. पण महत्वाचं साधन जर कोणतं असेल तर वाणी आहे. आणि प्राथमिक साधन जर कोणतं असेल तर वाणी आहे. त्याची वाणी काम करायला लागते, तो स्तुती करायला लागतो, तो स्तवन करायला लागतो. आणि सद्गुरूंच्या मुखातून ज्यांनी श्रवण केलेलं आहे अशा व्यक्तीला सगुण जे देव आहेत त्यांच्याऐवजी सद्गुरूच सगुण देव होऊन राहतात. याचा अर्थ त्यांची विठ्ठलाच्या ठिकाणी भक्ती नसते असं नाही, रामचंद्रांच्या ठिकाणी भक्ती नसते असं नाही. ते सर्व त्यांच्या जीवनामध्ये असतं. पण सर्वात वरिष्ठ स्थान जर कोणतं असेल तर आता सद्गुरूंना असं अशी त्याची भूमिका होते. तो प्रेरित होतो आणि प्रेरित होऊन तो जे ऐकलेलं असतं आणि सद्गुरूंचं चरित्र डोळ्यासमोर असतं त्यामुळं ज्याला त्याला सद्गुरूंच्या कथा सांगायला सुरुवात करतो, त्यांच्या इथल्या हकीकती सांगायला सुरुवात करतो. त्याच्या वाणीचा विषय आता फक्त तोच असतो. जर कोणी गुरुभक्त भेटला तर मग एकमेकांमध्ये आदान प्रदान होतं. त्यांच्या विषयात त्यांच्या एकूण संभाषणाचा विषय एकच असतो, तो म्हणजे स्वामीजी. आज स्वामीजी कसे होते, आज स्वामीजी कसे बोलले, आज स्वामीजींनी काय केलं, याच्याखेरीज दुसरा कोणताच विषय त्यांच्या ठिकाणी नसतो. कथा सद्गुरूंच्या कराव्यात, गुण सद्गुरूंचे वर्णन करावेत, रूप सद्गुरूंचं वर्णन करावं. आणि ज्यांना सद्गुरू भेटले नाहीत अशा व्यक्ती देखील प्रभावित होतात. मग कथा देवाच्या कराव्या, सगुणाच्या कराव्या, रूप सगुणाचं वर्णन करून सांगावं, असा जणू छंद त्यांना लागतो. आणि त्याचं वर्णन कीर्तन भक्तीमध्ये समर्थांनी केलेलं आहे. कीर्तनामध्ये समर्थांनी दोन गोष्टींचा समावेश केलेला आहे, सगुण कथेचा समावेश केलेला आहे आणि त्याच्याबरोबर सद्गुरूं व्यक्ती म्हणून प्रभावित जसे होतात तसं त्यांच्या निरूपणामुळं देखील प्रभावित श्रोते होतात. आणि ते कुठेतरी त्यांना कोणाला तरी सांगावं असं वाटतं, बोलावं असं वाटतं. आपल्या ठिकाणी ते ज्ञान पक्क होण्यासाठी बोलावं असं वाटतं. ते एकमेकांमध्ये भले सांगत असतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा तैसे माते विश्वी कथित, कथिते नितोषे कथू विसरत, तया विसरा माझी विरत आंगे जीवे. भगवंतांना विश्वामध्ये सांगत फिरावं, सद्गुरूंना विश्वामध्ये सांगत फिरावं अशी त्याची मनोभूमिका होते. आणि या सांगण्याचाही एक तोष त्यांच्या ठिकाणी निर्माण होतो, त्यांना आनंद वाटतो त्याच्यामध्ये. इतका आनंद वाटत राहतो की आपण मुद्दामहून कोणाबद्दल काही सांगतो आहोत हे देखील विसरून जातात, इतका त्यांचं सांगणं हा सहज स्वभाव होतो. आणि बोलता बोलता त्यांच्या भावाशी तद्रूप होऊन अंगे जीवे सद्गुरूंच्या ठिकाणी ते जणू विरून गेल्यासारखे होतात. मी वाचलंय स्वामी म्हणे अमलानंदामध्ये आणि अमलानंदांच्या चरित्रामध्ये स्वरूपानंदांकडून येऊन गेल्यानंतर अमलानंदांच्या जीवनाचा सगळा रोखच पालटला. स्वामीजी कसे बोलतात, स्वामीजी कसे बसतात, स्वामीजी कसे बघतात, स्वामीजींची मतं काय आहेत, येणाऱ्या लोकांकडे फक्त स्वामी 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 आणि स्वामी याच्याखेरीज दुसरा विषय नव्हता. आणि देह ठेवल्यानंतर स्वरूपानंदांनी तोच विषय होता. मी वाचले स्वामीजींच्या चरित्रामध्ये की पावसला जाऊन आल्यानंतर तोपर्यंत आपल्याला गुरूंची गरज आहे असंही माधवनाथांना वाटत नव्हतं. आपल्याला समजलेलं आहे, त्यांना निर्विकल्प ध्यानापर्यंतची अनुभूती आलेली होती. ज्ञानेश्वरच आता आपले सद्गुरू, प्रथम समर्थ आपले सद्गुरू, मग नंतर ज्ञानेश्वर आपले सद्गुरू असा त्यांचा पक्का भाव झालेला होता. पण पावसला जाऊन आल्यानंतर जे परिवर्तन झालं ते असं म्हणतात की स्वामीजी कसे बोलतात, स्वामीजी कसे चालतात, स्वामीजी कसा विचार करतात. स्वामीजींच्या ठिकाणी गेल्यानंतर मग काय अनुभव आला, एकूण त्यांच्या दुकानामध्ये भेटायला येणाऱ्या लोकांपाशी स्वामींचाच विषय असे. आणि निरूपणामध्ये देखील जी पूर्वीची निरूपणं होती, स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधीची निरूपणं होती, ती म्हणजे भगवद्गीतेचा श्लोक वाचायचा, त्याच्यावरचं स्वतःचं चिंतन प्रगट करायचं, त्या चिंतनाबरोबरच आचार्यांनी काय सांगितलंय, लोकमान्यांनी काय सांगितलंय, बाबा महाराज पंडितांनी काय सांगितलंय, अशा मोठ्या मोठ्या विद्वानांचा देखील अभ्यास करून त्याच्यातून सुयोग्य असा अर्थ काय त्याचं निरूपण करायचं, आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं निरूपण करायचं असा निरूपणाचा प्रघात होता. आता त्याच्यामध्ये थोडा बदल झाला, त्याच्यामध्ये आता स्वामी स्वरूपानंद मधून अधून डोकावायला लागले की हे सर्व स्वरूपानंदांच्या जीवनाशी कसं कोरिलेट होतं हे ते सांगायला लागले, हे संतांकडे गेल्यानंतर कसं समजायला लागतं हे ते सांगायला लागले. त्यांच्या निरूपणाचा विषय बदलला, त्यांच्या निरूपणाच्या विषयामध्ये सद्गुरू हा एक विषय मोठ्या प्रभावीपणाने ते मांडायला लागले. अर्थात कथा, गुणवर्णन, रूपवर्णन अथवा ते सांगतात तर ते ज्ञान त्यांच्याकडून श्रवण केलेलं हे आपल्या ठिकाणी सुयोग्य रीतीने मुरवून परत सांगणं, निरूपण करणं हे प्रकृतीवर देखील अवलंबून आहे सांगणाऱ्याच्या. कोणाकोणाला त्यांच्या परमार्थाशी, त्यांच्या निरूपणाशी, त्यांनी केलेल्या अद्वैत निरूपणाशी एवढं कर्तव्य राहत नाही. जसं गोपींना कृष्ण काय सांगायचं याच्याशी काही कर्तव्य नव्हतं, कृष्ण हेच त्यांचं कर्तव्य होतं आणि कृष्ण हेच त्यांचं जीवन होतं, त्यांना दुसरं तिसरं काही नव्हतं, त्या कृष्णालाच सांगायच्या. त्या कृष्णालाच पाहायच्या, त्या कृष्णाबरोबरच असायच्या. त्यांचं जीवन कृष्णमय झालेलं होतं, पण उद्धवाचं तसं नव्हतं. उद्धव श्रीकृष्ण काय सांगत होते ते सांगणं म्हणजे उद्धवांचं कीर्तन होतं. हे प्रकृतीनुसार बदलू शकतं. समर्थ असं म्हणतात की सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य, असा सहज भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो की सगुण हरिकथा, सगुणाचे गुण वर्णन करून सांगावे, कथा सांगावी. ते म्हणतात बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. असं असल्यामुळं देखील असे कित्येक संतांचे अभिप्राय आहेत. कीर्तन देखील, कीर्तन या पद्धतीने विशिष्ट तऱ्हेने जर व्हायचं असेल तर पाठांतर गरजेचं आहे, शास्त्र गरजेचं आहे, व्याकरण गरजेचं आहे. म्हणून कीर्तन शिकवणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्था व्याकरण शिकवतात, तत्वज्ञान शिकवतात. पाठांतर करून घेतात. पण इथलं जे कीर्तन आहे ते कीर्तन हे कुठल्या शाळेत शिकल्यामुळं निर्माण झालेलं कीर्तन नाहीये. प्रभावीपणे श्रवण अंतःकरणामध्ये सामावल्यानंतर ते सहज भावानी व्यक्त होण्याचा प्रकार म्हणजे कीर्तन आहे. त्याचंही पाठांतर होतं, अशा व्यक्तीचंही पाठांतर होतं. मला असं आठवतं की तेव्हा स्वामीजींना आवडतात म्हणून तुकोबांचे अभंग आम्ही पाठ करायचो. ज्ञानोबांच्या ओव्या तुकोबांचे अभंग ऐकून ऐकूनच पाठ झाले. ज्ञानेश्वरी तुमच्या कशी लक्षात राहते, काही नाही, इतकी वर्ष ऐकली त्यामुळे सहजच लक्षात राहिली. पारायण किती केली मुळीच नाही केली. नियमित ज्ञानेश्वरी वाचली, पण नियमित ज्ञानेश्वरी जी वाचली गेली तर ती 6-8 महिन्यांनी पूर्ण होत असे, 10 महिन्यांनी पूर्ण होत असे. पाठांतर म्हणून विशेष काही केलं नाही, श्रवणामुळेच पाठांतर घडलं असं इथं झालं. पण पाठांतराचा एक महिमा आहे. जर पाठ केली एखादी गोष्ट, संतांचे शब्द पाठ करावेत. जर पाठ केले तर त्यामुळं काय होतं की आपले भाव जास्त सुयोग्य रीतीने प्रगट संतांच्या वाणीतूनच होतात. आपल्या ठिकाणी तेवढी भावाची शक्ती नाही. असं असल्यामुळं पाठांतराचं एक महत्व आहे. समर्थ सांगतात ते काही उगीच नाही. समर्थ असं म्हणतात आपुलिया सुखस्वार्था, केलीच करावी हरिकथा. याच्यामध्ये दोन गोष्टी वाटतात. आपल्या सुख स्वार्थाकरता केलीच करावी म्हणजे करतच जावी, हरिकथा करतच जावी, सद्गुरूंची कथा ही करतच जावी, असा त्याचा स्वभाव होतो. हा एक अर्थ माझ्यापुरता माल चांगला वाटतो. दुसरा अर्थ असा आहे की थेट जो शब्दातून व्यक्त होतो आपल्या सुख स्वार्थाकरता म्हणून करत जावं. दोन अर्थांमध्ये फरक काय आहे? सहज भाव म्हणून करत जावं हा पहिला अर्थ जास्त मला बरा वाटतो, नाहीतर मग आज्ञा म्हणून करत जावं असा दुसरा अर्थ वाटतो. त्याच्याऐवजी पहिला अर्थ जास्त चांगला वाटतो. आपल्याला सुख होतं म्हणून आपण बोलतो, नियम म्हणून बोलत नाही, आज्ञा म्हणून बोलत नाही, आपल्या सुख स्वार्थाकरता. आपला काय स्वार्थ आहे त्याच्या मागे? स्वतःचं सुख हाच आपला स्वार्थ. सद्गुरूंबद्दल बोलल्यानंतर, सद्गुरूंबद्दल बोललं की म्हणजे त्यांचं काय गुण रूप कथा चरित्र, ते काय बोलले ते आठवणं, ते सांगणं, यामुळं त्यांच्याजवळ राहता येतं. त्यांच्याजवळ राहण्याचा हा एक उपाय आहे आणि त्यांनी आपल्याला सुख होतं. जणू आपण त्यांचा सहवास अनुभवतो. ते असं म्हणतात की नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा. हरी कीर्तने भरावा ब्रह्मगोळ आघवा, मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरी कीर्तनाची. अशी त्याची मनोवृत्ती व्हावी, मनोवृत्ती व्हावी. विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे, ध्यानमूर्ती अंतकरणे लक्षून कथा करावी. कसं कीर्तन करावं किंवा कीर्तन कसं व्हायला हवं याचं आता वर्णन समर्थ करायला लागले. विविध विचित्रे ध्याने, विविध प्रसंगी ते कसे दिसतात, ते दुकानात बसलेले असताना कसे दिसतात, ते दुकानात कापड विकत असताना कसे दिसतात, ते दुकानात कोणाला प्रश्नाला उत्तर देत असताना कसे दिसतात, वेगवेगळे घडतच राहतात, त्यावेळेला त्यांचं ध्यान कसं असतं, ते प्रार्थना म्हणताना कसे दिसतात, ते पालखीच्या वेळेला कसे दिसतात, ते अभंग सांगताना कसे दिसतात, ते प्रवचन करताना कसे दिसतात, ते सत्संगाच्या वेळेला कसे दिसतात, वेगवेगळ्या वेळेला त्यांचं दर्शन कसं होतं. विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे. मात्र हे देवाच्या कीर्तनाबद्दल चाललेलं असल्यामुळं, आपण सद्गुरूंच्या कीर्तनाकडे हे वळवून बोलत असल्यामुळं, अलंकार भूषणं कसे रामाने परिधान केले याचं वर्णन करावं वगैरे समर्थ जे सांगतात तर ते बरोबरच आहे. ध्यानमूर्ती अंतकरणे लक्षून कथा करावी. श्रवण हा जिवंत झरा आहे, ते रोज करत जावं आणि त्याच्यातून निर्माण झालेलं हे कीर्तन असं करतच राहावं. हो, एक 5 मिनिटं आपण शांत बसू. ध्यानमूर्ती अंतकरणे लक्षून कथा करावी ही कथा करत असताना आपली जी ध्यानमूर्ती आहे ध्येयमूर्ती आहे ती अंतकरणामध्ये सतत बाळगावी किंवा तिच्याकडे पाहूनच सांगावं तिच्या बोधाकडे पाहून सांगावं तिच्या विचारांकडे पाहून सांगावं गुणवर्णन करावेत रूपवर्णन करावं इत्यादी शब्दाचा महिमा असा की शब्द वापरत असताना मोठा उपकार घडतो अधिकाधिक शब्द सुचत राहतात अधिकाधिक वर्णनामध्ये रमतो पण वर्णन करत असताना थोडा आवाज करता येईल का वर्णन करत असताना आत असणाऱ्या ध्येयमूर्तीकडे मात्र सतत लक्ष देत कीर्तन करावं गुरु कीर्तन करावं म्हणून कोणत्या वेळेला विविध विचित्रे ध्याने कोणत्या प्रसंगी त्यांची स्थिती कशी होती हे ध्यानमूर्ती अंतकरणे लक्षून कथा करावी आणि काय यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा तेच जरी बोललं सांगितलं तरी देखील त्याच्यातून आनंदच निर्माण होतो स्वामीजींच्या कथा गुरुभक्त म्हणूनच मी बोलतो आहे अनेक वेळेला त्याच गोष्टी ऐकून अथवा सांगून त्यांनी रेल्वेमध्ये असताना कसा अनुग्रह दिला एक कोणी आला त्यांच्याकडे पुण्याला येण्यासाठी माझ्याकडे तेवढी आता कुवत ऐपत नाही माझ्या मित्रांनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो मला अनुग्रह हवा तर नागपूरला रेल्वेतून प्रवास करत असताना स्वामीजींनी त्याला अनुग्रह दिला त्याला उत्तम ध्यान लागलं उठवावं लागलं आता उतर म्हणून सांगावं लागलं हे किती वेळेला एकमेकांना सांगितलं असं करत राहावं असे अनेक प्रसंग असतील जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय समोर ऐकणाऱ्यालाही समाधान वाटतं बोलणाऱ्यालाही समाधान वाटतं कथा अन्वय मात्र कथा सांगत असताना कथेचा जो अन्वय आहे कथेमधून जो बोध निर्माण होतो किंवा बोध घ्यायचा असतो त्याच्याकडे लक्ष असावं कथा अन्वय लापणिका नामघोष करताळिका प्रसंगे बोलाव्या अनेका धात माता नेमस्त पुढे ते असं म्हणतात की करुणा कीर्तनाचे लोटे कथा करावी घडघडाटे अत्यंत प्रेमानी कथा करावी नाजूक भावानी कथा करावी करुणा राखून कथा करावी श्रद्धेनी कथा करावी श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी हे अर्थात कीर्तनाला लागू असल्यामुळे समर्थांनी त्या तऱ्हेने म्हटलेलं आहे कंप रोमांच स्फुराणे प्रेमाश्रू सहित गाणे कथा सांगताना हे मुद्दामून आणता येत नाही कंप सुटावा रोमांच अंगावर उभे राहावेत अश्रुपात व्हावा शरणागतता निर्माण व्हावी देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे थोडक्यात कथा रूपवर्णन गुणवर्णन हे मोठ्या आवडीनी करावं असं समर्थ म्हणतात. परमार्थाचा स्वाभाविक प्रवास जर पाहायचा झाला तर हे आवडीनी झालं पाहिजे असं मी म्हणेन, आवडीनी होतं असं मी म्हणेन. सहज भावानी हे असंच होतं, इतकं की समोरच्याला वाटावं याला काय वेळ लागले की काय कोण जाणे. नागपूरला श्यामाताई, आम्ही मध्ये नागपूरला गेलो होतो मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी, तेव्हा बोलताना त्यांच्या भाच्या आणि त्यांची बहीण आलेली होती आणि त्यांची सून मुलगा सगळे आणि कोणीही जमो, अगदी सगळे नातेवाईक जमो ज्यांनी स्वामीजींना पाहिलेलंही नाही, तर ही आपली उठायची आणि म्हणायची की आमचे स्वामीजी असं म्हणतात. आम्ही म्हणायचो अगं बास, श्यामाताई कशा स्वामीजींच्या मुळे प्रभावित झालेल्या होत्या हे सांगण्यासाठी बास आता तू पुरे कर. त्या म्हणायच्या की हे जर पुरे करायचं झालं तर मग बोलायचं काय असं श्यामाताई म्हणायचा, जणू वेळ लागलेला असल्यासारखं. आणि मग समर्थ निरूपणाबद्दल देखील सांगतात, भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. प्रांजळ याचा अर्थ दंभरहित सरळ बुद्धीनी. आपण बोलतो आहोत असा अभिनिवेश न राखता जे आपल्या अंतःकरणात आहे झरा कसा झुळझुळू वाहतो वाहण्याचा कोणता अभिनिवेश नसतो. एवढंच नव्हे तर झऱ्याच्या काठी जाऊन बसलं तर बरं वाटतं, त्याचं सहज वाहणं पाहिलं. तुम्ही पाहिलाय कधी झरा? कुठेतरी नाजूक चुबुक चुबुक आवाज येत असतो आणि मोठ्या आनंदाने पाणी निघून जात असतं बागडत. तो जसा प्रांजळ वाहतो, भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण सद्गुरूंची भक्ती सद्गुरूंचं ज्ञान सद्गुरूंचं वैराग्य किंवा निरूपणामध्ये असणारी अपेक्षित भक्ती अपेक्षित ज्ञान अपेक्षित वैराग्य काय असावं ते नीती न्याय स्वधर्म रक्षण कसं नीतीनी वागावं असं ते सांगतात किंवा ते कसे नीतीनी वागतात. साधना मार्ग काय ते कसं ध्यान करायला सांगतात, ते भक्तीबद्दल काय म्हणतात, ते कर्माबद्दल काय म्हणतात. प्रांजळ बोलावे असं समर्थ म्हणतात. प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती धरावी. कसं राहतं की संकोच ही एक अशी मोठी गोष्ट आहे. मी आपल्या केंद्रातल्या कोणावर गेलो होतो एका मोठ्या व्यक्तीकडं, तर त्यांना आम्ही माधवनाथांकडे जातो असं म्हणायच्या ऐवजी ते बाळासाहेब नाही बाळासाहेब वाकडे ते त्यांच्याकडे आम्ही नेहमी जातो अशी त्यांनी ओळख करून दिली. हा जो संकोच आहे हा संकोच देखील नसावा. आदरपूर्वक आपल्याला म्हणायला काय होतं, ते त्यांचे मित्र असतील ते त्यांच्या तऱ्हेने म्हणतील बाळासाहेब आम्ही त्यांच्याबरोबर खेळत होतो, पण आपण मात्र बोलत असताना हरकत काय आहे. आपण आपल्या भावाप्रमाणेच राहावं. प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या. अशा रीतीने समर्थ असं म्हणतात की सगुणाच्या कथा सांगाव्यात याला कीर्तन असं म्हणतात. आणि अद्वैताबद्दल त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाबद्दल आपण बोलत राहणं याला निरूपण असं म्हणतात. सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे आणि कोणत्याही तऱ्हेने कधीही सगुणाबद्दल संकोच धरू नये. सगुणाची प्रतिष्ठापना जशी आहे तशीच आदरपूर्वक असावी आणि मग निर्गुण अध्यात्म वगैरे जे असेल तर ते बोलावं. सगुणाचे ने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे म्हणजे शिडीच्या आधाराने गच्चीत पोहोचल्यानंतर पायाने ढकलून शिडी पाडून टाकली तरी चालेल कारण गच्चीत पोहोचलो असा भाव नसावा. आचार्य तर म्हणतात की सर्व जगताच्या ठिकाणी अद्वैत भाव असला तरी देखील गुरूंच्या ठिकाणी द्वैत भावच राखावा. ते देव आणि मी भक्त नाहीतर आता काय सगळीकडे ब्रह्म भरून राहिलेले आता गुरूंमध्ये माझ्यामध्येही काही फरक नाही असं दंभपूर्वक आणि अहंकाराने कदापि भूमिका धरू नये असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे प्रत्युत्तर. पण हे सर्व तारतम्यानी करावं आपल्या अधिकार परत्वे करावं एकदम मोठा घास घ्यायला जाऊ नये. अल्पास न घडे प्रत्युत्तर आपण जितपत आहोत तितपतच आपलं कीर्तन असावं त्याच्यापेक्षा अधिक करायला गेलं आणि मग कोणी काही आपल्याला अडवलं तर आपल्याला त्याच्याबद्दल सांगता येत नाही. आपली जेवढी कुवत असेल आपला जेवढा अनुभव असेल आपली जेवढी साधनं असेल आपलं ज्या मनाने श्रवण असेल तर त्या मनानेच आपल्या मुखातून बाहेर पडणार. श्रवण वाढेल तितकं बाहेर जास्त पडेल, जितकं मनन वाढेल तितकं जास्त बाहेर पडेल, जितके वेद लागतील तितकं जास्त होईल. कृत्रिमता येऊ देऊ नये. याचं कारण जर अल्प असेल आणि कोणी त्यासंबंधी तुम्हाला विचारलं तर अधिकार नसल्यामुळे तुम्हाला त्याच्यासंबंधी अधिक काही सांगता येणार नाही, तेव्हा तुमची पंचाईत होऊ शकते. वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. म्हणून अशा प्रकारचं कीर्तन करायचं असेल तर तुम्ही स आचार आचारासहित तुमच्या जीवनामध्ये तशा प्रकारचा परमार्थ खराखुरा असावा देखील, तुम्हाला थोडा अनुभव देखील असावा, तुमच्या ठिकाणी प्रेम असावं, श्रद्धा असावी, भाव असावा, भारावून गेलेली शरणागती असावी, हे सगळं जसं असावं तसं तुमच्या ठिकाणी काही साधनं असावी, थोडीशी अनुभूती असावी. जितपत आहे तितपत प्रांजळपणाने बोलावं, त्याच्या पुढे जाऊन बोलण्याचा प्रयत्न करू नये. सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेदाज्ञान भंगे. आपलं आचरणही रक्षून ज्ञानाच्या गोष्टी बोलाव्यात. नाहीतर बुद्धी ही अशी एक फसवणूक करणारी गोष्ट राहते की ऐकलेलं असेल तर ते कुठेही चहाच्या टेबलवर बसून देखील तुम्ही बोलू शकता हॉटेलमध्ये, अथवा समोर तुमच्या ते तसले ग्लास असून देखील तुम्ही सांगू शकता की कसं करायचं. असे करणारे लोकही असू शकतात. समर्थ म्हणतात की सकळ रक्षून ज्ञान सांगे. सगळा जो विवेक आहे आचाराचा विचाराचा त्याचं रक्षण करून मग ज्ञानाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. मर्यादा सोडून पुढे जाऊन बोलू नये. आधी आपल्याला समजले का हेही पाहावं. जेणे वेदाज्ञान भंगे उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी. असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. सांगायचं ते सांगून झालं असं समर्थ म्हणतात. असो या कीर्तनाने साधकाच्या जीवनामध्ये काय उन्नयन होतं असा विषय मांडू समर्थ हा समास संपवतात. समर्थ असं म्हणतात की कीर्तन आहे महादोष जाती. आपल्या ठिकाणचे दोष कीर्तनांनी जायला सुरुवात होते. सर्वात मोठा महादोष म्हणजे देहबुद्धी. पण देहबुद्धी विसरूनच जेव्हा कीर्तन करत राहतो, कीर्तन करताना देहबुद्धी विसरली जाते. जसं श्रवण करताना विसरली जाते, तसं कीर्तन करतानाही विसरली जाते. कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरी कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह उडे, श्रोतया वक्तयांचा. एवढे कीर्तनाचे लाभ होतात असं समर्थ म्हणतात. सदा सर्वदा हरी कीर्तन ब्रह्मसुत करी आपण. ब्रह्मदेव सदा सर्वदा, नारद ब्रह्मसुत म्हणजे हे सदा सर्वदा हरी कीर्तन करत राहिले. तेने नारद तोची नारायण बोली जात आहे. आणि असं केल्यामुळे नारद आणि नारायण यांच्यामध्ये भेद नाही असं होऊन राहिलं. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा आहे. आणि आपल्याला ज्याची आवड असते त्याचंच व्यक्ती कीर्तन करते. कीर्तन हा परमार्थातला शब्द नाहीये. तुम्हाला जर फिरण्याची आवड असेल तर तुम्ही फिरण्याबद्दल कीर्तन करता, जो भेटेल त्याला ते सांगता. तुम्हाला खाण्याबद्दल आवड असेल तर तुम्ही खाण्याच्याच कथा करता. नेहमी नेहमी खाण्याच्या गोष्टी बोलल्या जातात. तुम्हाला ज्याची आवड असेल त्याचं कीर्तन, तुम्हाला पैशाची आवड असेल तर पैशाचंच कीर्तन होतं. कसे मिळवावेत, कसे वाढवावेत. कीर्तन हा विशिष्ट शब्द नाहीये. तुम्हाला गाण्याची आवड असेल तर वेगवेगळे गायक त्यांचं गाणं हाच तुमचा विषय राहणार. तुम्हाला निसर्गाची आवड असेल तर निसर्गाचा विषय राहणार. पर्यावरण असेल पर्यावरणाचा विषय राहणार. कीर्तन हा काही फक्त परमार्थियांकरता योजलेला शब्द नाही. तुम्ही ज्यामुळे प्रभावित झालेले आहात ते तुम्ही बोलता ही साधी गोष्ट आहे. परमार्थियांकरता कीर्तन काय ते समर्थ सांगतात. म्हणून हे कीर्तन मुद्दाम करता येत नाही. तुम्ही त्यामुळे तितके भारावलेले असले पाहिजे. तुम्ही कीर्तन सहज करता एवढा साधा विषय आहे. पण ते कसं करायला पाहिजे आणि आपल्या अधिकाराप्रमाणे कसं घडतं हे समर्थांनी सांगितलं. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कीर्तन भजन निरूपण नाम समास द्वितीय. मागा निरोपिले कीर्तन जे सकळास करी पावन, आता ऐका विष्णो हो स्मरण तिसरी भक्ती. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवीवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।